नमस्कार मित्रांनो, आपण आधीच्या सेशन मध्ये ही कम्प्युटर विषयी माहिती करून घेतलेली आहे. त्यात आपण कम्प्युटरचं बेसिक आर्किटेक्चर बघितलं होतं. कम्प्युटरचं आर्किटेक्चर हे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस पासून बनलेलं असतं आणि यामुळे कम्प्युटरला युजर्सशी कम्युनिकेट करण्यासाठी मदत होते. म्हणजेच आयओ डिव्हायसेस हे कम्युनिकेशन चॅनल म्हणून ऍक्ट करत असतो कम्प्युटर आणि युजर मधलं. कम्प्युटरचं वर्किंग हे ह्युमन बॉडीशी खूप सिमिलर असतं. आपण ह्युमन बॉडी आणि कम्प्युटर यांची अॅनॉलॉजी आधीच्या सेशनमध्ये बघितली होती. आठवते आहे ना तुम्हाला ती अॅनॉलॉजी? त्यात आपण बघितलं ह्युमन्स त्यांच्या इयर्स आणि आईजचा उपयोग करून इनपुट घेतात आणि अकॉर्डिंग टू इनपुट्स काही ऍक्शन परफॉर्म करून आउटपुट मिळतं. मग ते एकतर काही हँड किंवा लेग्स मूवमेंट असतील किंवा काही बोलणं, अशा स्वरूपातून ते आउटपुट आपल्याला मिळत असतं. म्हणजे आईज आणि इयर्स हे इनपुट डिव्हायसेस असतात आणि ज्या काही ऍक्शन्स परफॉर्म केल्या जातात त्या ब्रेनकडनं परफॉर्म केल्या जातात. त्यानंतर जे आउटपुट मिळतं म्हणजेच हँड्स किंवा लेग्स मूवमेंट आणि आपलं बोलणं, तर हे म्हणजे आउटपुट डिव्हायसेस असतात. आपण हे जाणून घेण्यासाठी एक एक्झाम्पल बघूया. सपोज तुम्हाला रोड क्रॉस करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या लेफ्ट आणि राईट साइडला बघता, बरोबर ना? गाडी येते आहे की नाही याची खात्री करून घेता. गाडी येत नाहीये म्हणजेच रोड रिकामा आहे असं जेव्हा तुम्हाला कळतं, म्हणजेच हे इनपुट तुम्ही घेता तुमच्या डोळ्यांकडून आणि ते पाठवलं जातं ब्रेनकडे. म्हणजेच रोड रिकामा आहे असं जेव्हा तुम्हाला कळतं, म्हणजेच हे इनपुट तुम्ही घेता ते तुमच्या डोळ्यांकडून, ते पाठवलं जातं ब्रेनकडे. म्हणजेच इथे इनपुट डिव्हाइस म्हणून आपण डोळ्यांचा वापर करतो. त्यानंतर ब्रेन प्रॉपर डिसिजन घेऊन रोड क्रॉस करण्याची इन्स्ट्रक्शन तुम्हाला देतो आणि मग तुम्ही रोड क्रॉस करता. पण ही इन्स्ट्रक्शन दिली जाते ती तुमच्या लेग्सना, म्हणजे पायाला, जे आउटपुट डिव्हाइस म्हणून ऍक्ट करत असतात. म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की डोळे हे इनपुट डिव्हाइस असतं, त्यानंतर ब्रेन हे सीपीयू सारखं वर्किंग करतं आणि लेग्स ज्यांमुळे आपण रोड क्रॉस करू शकतो ते असतं आउटपुट डिव्हाइस. तर आपण बघितलं ह्युमन लाईफमध्येही कम्प्युटर सारखं वर्किंग होत असतं. इथे आईज आणि इयर्स हे इनपुट असतात, लेग्स हँड किंवा स्पीक हे आउटपुट असतं आणि ब्रेन हा सीपीयू सारखं वर्क करत असतो. तर अशा प्रकारेच कम्प्युटरही त्याचं काम, त्याचं वर्क कम्प्लीट करत असतो. कम्प्युटर इनपुट घेतो इनपुट डिव्हायसेसकडनं, त्यानंतर सीपीयू काही ऍक्शन्स परफॉर्म करतो आणि आउटपुट डिस्प्ले करतो आउटपुट डिव्हायसेसवर. जर आपण याचंही एक्झाम्पल बघायचं ठरवलं, म्हणजे आपल्याला दोन नंबर्सची ऍडिशन करायची असेल तर त्यावेळेस आपण ते दोन नंबर्स आणि प्लस ही साइन इनपुट म्हणून एंटर करतो आणि त्यावेळेस कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आपण यूज करत असतो. त्यानंतर सीपीयू ती ऍडिशन परफॉर्म करतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला डिस्प्ले केला जातो. तर तो रिझल्ट ज्या डिव्हाइसवर डिस्प्ले होतो त्याला म्हणतात आउटपुट डिव्हाइस. जर मॉनिटरवर रिझल्ट डिस्प्ले झाला तर मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस म्हणून ऍक्ट करतो. तर कम्प्युटरच्या वर्किंगमध्ये ही सेम प्रोसेस असते, म्हणजे इनपुट घ्यायचं, त्यावर प्रोसेसिंग करायची आणि त्यानंतर आपल्याला फायनल आउटपुट किंवा रिझल्ट मिळत असतो. आणि याच इनपुट आउटपुट डिव्हायसेसला पेरिफेरल्स असंही म्हणतात. तर आता आपण बघणार आहोत आउटपुट डिव्हायसेस म्हणजे काय. आउटपुट डिव्हायसेस म्हणजे कोणतंही इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस जे कम्प्युटरला कनेक्ट केलेलं असतं ते म्हणजे आउटपुट डिव्हायसेस. आणि या डिव्हायसेसवर कम्प्युटरकडून डेटा ट्रान्सफर केला जातो. हा डेटा टेक्स्ट, इमेजेस, साऊंड्स अशा फॉर्म्समध्ये असतो. हे आउटपुट डिव्हायसेस म्हणजे स्पीकर्स, हेडफोन्स, प्रिंटर्स आणि मॉनिटर्स असे असतात. इनपुट डिव्हायसेसकडनं इनपुट घेतल्यानंतर त्यावर प्रोसेसिंग करून आउटपुट डिव्हाइसवर डिस्प्ले केलं जातं. आउटपुट डिव्हायसेस हे पेरिफेरल हार्डवेअर असतात जे कम्प्युटर केबल्सने किंवा वायरलेस नेटवर्कने कनेक्ट केलेले असतात. ज्या प्रकारे आउटपुट प्रोड्यूस होतात त्यावरून आउटपुट डिव्हायसेसला दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं जातं. पहिलं म्हणजे सॉफ्ट कॉपी आणि दुसरं म्हणजे हार्ड कॉपी. ते दिलेलं आहे स्लाइड नंबर 2 वर. आधी आपण बघूया सॉफ्ट कॉपी म्हणजे काय. या आउटपुटच्या टाइपला आपण हाताने टच करू शकत नाही. हे आउटपुट डिस्प्ले केले जातात मॉनिटर किंवा साऊंड्स, व्हिडिओज अशा स्वरूपात. हे डिजिटल फॉर्ममध्ये कम्प्युटर मेमरीमध्ये स्टोअर केले जातात. आणि पुढचा टाईप आहे हार्ड कॉपी. हे आउटपुट आपण हाताने टच करू शकतो. याचं एक्झाम्पल म्हणजे जे आउटपुट पेपर किंवा अदर मिडियम्सवर घेतले जातात ते. या टाईपचे आउटपुट मोर रिलायबल असतात. या दोन मेन कॅटेगरीजवर म्हणजेच सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी या कॅटेगरीजवर आपण आउटपुट डिव्हायसेसला क्लासिफाय करू शकतो. सॉफ्ट कॉपीमध्ये जे आउटपुट डिव्हायसेस येतात ते म्हणजे मॉनिटर, स्क्रीन इमेज प्रोजेक्टर, व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम, स्पीकर्स आणि हेडफोन्स. आणि हार्ड कॉपीमध्ये जे आउटपुट डिव्हायसेस येतात ते म्हणजे प्रिंटर आणि प्लॉटर. आपण मॉनिटर या आउटपुट डिव्हाइसची माहिती करून घेणार आहोत. मॉनिटरलाच व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हणजे VDU असंही म्हणतात. मॉनिटरवरच्या इमेजेस स्मॉल डॉट्स पासून बनलेले असतात आणि या डॉट्सलाच पिक्सेल्स असंही म्हणतात. आणि हे पिक्सेल्स रेक्टॅंग्युलर फॉर्ममध्ये अरेंज केलेले असतात. मॉनिटर आपल्या TV स्क्रीन सारखाच दिसतो. जो इनपुट डेटा कीबोर्ड कडून घेतला जातो तो मॉनिटरवर डिस्प्ले केला जातो. प्रत्येक मॉनिटरमध्ये व्हिडिओ कार्ड अवेलेबल असतं आणि हेच व्हिडिओ कार्ड डेटाला प्रोसेस करून इमेजेस बनवतात आणि मॉनिटरवर डिस्प्ले करतात. मॉनिटर हे आउटपुट आपल्याला सॉफ्ट कॉपीमध्ये डिस्प्ले करतात जे इनटँजिबल असतात, म्हणजेच आपण त्यांना टच करू शकत नाही. मॉनिटरचे दोन मेन बेसिक टाइप्स असतात. पहिला आहे CRT आणि दुसरा आहे फ्लॅट पॅनल डिस्प्ले. पहिला मॉनिटरची आपण माहिती जाणून घेऊया, तो म्हणजे CRT. यालाच कॅथोड रे ट्यूब असंही म्हणतात. हे मॉनिटर्स ओल्डेस्ट टाइपचे डिस्प्ले युनिट होते. या मॉनिटर्सची कॉस्ट ही कमी असायची, पण आता हे मॉनिटर्स आपल्याला बघायलाही मिळत नाहीत. हा मॉनिटर कशा प्रकारे वर्क करायचा हेही आपण बघूया. सीआरटी स्क्रीन्सच्या बॅक साईडला इलेक्ट्रॉन बीम बॅक टू फोर्थ मूव होतो, म्हणजेच जो इलेक्ट्रॉन बीम असतो तो त्या स्क्रीनच्या बॅक साईडला पुढे आणि मागे मूव होतो, आणि प्रत्येक वेळेला हा बीम स्क्रीनच्या बाजूने एक पास तयार करतो आणि तो फॉस्फर डॉट्स ने ग्लास ट्यूबच्या आतमध्ये लाइटनिंग अप केला जातो, त्यामुळे स्क्रीनच्या ऍक्टिव्ह पोर्शनवर प्रकाश पडतो. अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवर टॉप टू बॉटम अशा लाईन्स ड्रॉ केल्याने स्क्रीनवर इमेज तयार होते. ही सीआरटी टेक्नॉलॉजी बऱ्याच टीव्हीजमध्येही वापरली जाते. सीआरटी मॉनिटरची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 4 वर. आधी आपण जे मॉनिटर्स यूज करायचो ते असेच असायचे. ही डायग्राम बघून तुम्हाला सगळ्यांना सीआरटी म्हणजेच कोणते मॉनिटर्स हे लक्षात आलं असेलच. पण या सीआरटी मॉनिटर्सचा मेन ड्रॉबॅक म्हणजे त्याची साईज आणि वेट हे जास्त असायचं, आणि त्याला जी पॉवर लागायची तीही जास्त लागायची, त्यामुळे हे मॉनिटर्स आजकाल आपल्याला बघायला मिळत नाहीत. तर हे होतं सीआरटी मॉनिटर्स बद्दल. पुढचा टाईप आपण बघूया फ्लॅट पॅनल डिस्प्ले, जे साईज वेट आणि पॉवर चे ड्रॉबॅक्स कॅथोड रे ट्यूब या मॉनिटरमध्ये होते ते फ्लॅट पॅनल डिस्प्लेमध्ये एलिमिनेट केले गेले आहेत. हे मॉनिटर्स आकर्षक असतात आणि त्यांना लागणारी पॉवरही सीआरटी मॉनिटर्सपेक्षा कमी असते. फ्लॅट पॅनलची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 5 वर. या मॉनिटर्समध्ये सीआरटी टेक्नॉलॉजी न वापरता लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हणजेच LCD ही टेक्नॉलॉजी वापरली जाते, आणि याच टेक्नॉलॉजीमुळे या मॉनिटर्सची साईज सीआरटीपेक्षा कमी असते. हे मॉनिटर्स दोन टाईपमध्ये डिवाइड केले जातात. पहिला म्हणजे नॉन इमिसिव्ह डिस्प्ले आणि दुसरा इमिसिव्ह डिस्प्ले. पहिला टाईप आहे नॉन इमिसिव्ह डिस्प्ले. या टाईपमध्ये ऑप्टिकल इफेक्ट्स याचा वापर करून लाईट्सला ग्राफिक्स पॅटर्नमध्ये कन्वर्ट केलं जातं, आणि याचं एक्झाम्पल म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हणजेच LCD. यामुळे आपल्याला हाय क्वालिटीचे ग्राफिक्स बघायला मिळतात. हे मॉनिटर्स बरेच वेळेस ॲनिमेशन्स, ग्राफिक डिझायनिंग किंवा आर्टिस्टिक क्रिएशन यासाठी वापरले जातात. या मॉनिटर्सची कॉस्ट सीआरटीपेक्षा जास्त असते. हे होते नॉन इमिसिव्ह डिस्प्ले. पुढचा टाईप आहे इमिसिव्ह डिस्प्ले. हे मॉनिटर्स इलेक्ट्रिकल एनर्जी लाईटमध्ये कन्वर्ट करतात, आणि याचं एक्झाम्पल म्हणजे प्लाझ्मा डिस्प्ले किंवा लाईट इमिटिंग डायोड डिस्प्ले म्हणजेच LED. हे डिस्प्ले युनिट्स जनरली व्हिज्युअल आर्टमध्ये वापरले जातात, आणि हे LCD पेक्षाही महाग असतात. तर हे आपण बघितले फ्लॅट पॅनल डिस्प्लेचे दोन टाईप्स, नॉन इमिसिव्ह डिस्प्ले आणि इमिसिव्ह डिस्प्ले. आणि मॉनिटरचेही दोन टाईप्स आपण बघितले, कॅथोड रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिस्प्ले. यानंतर आपण बघूया की मॉनिटरचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं. मॉनिटरला बऱ्याच वेगवेगळ्या फॅक्टर्सने क्लासिफाय केलं जातं, आणि ते फॅक्टर्स म्हणजे कलर, स्क्रीन साईज, रिझोल्युशन, टाइप्स ऑफ सिग्नल्स इत्यादी. आपण या सगळ्या फॅक्टर्सची थोडक्यात माहिती बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूया क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कलर. कलरने आपण मॉनिटरचं जे क्लासिफिकेशन करतो त्यातही तीन टाइप्स असतात, मोनोक्रोम, ग्रे स्केल आणि कलर. तर मोनोक्रोम म्हणजे काय मोनोक्रोम म्हणजे जे मॉनिटर्स दोन कलर्सचा वापर करून ऑब्जेक्ट्स, इमेजेस किंवा टेक्स्ट डिस्प्ले करतात त्याला मोनोक्रोम असं म्हणतात. हे दोन कलर्स म्हणजे एक कलर वापरला जातो फोरग्राऊंडसाठी आणि दुसरा कलर वापरला जातो बॅकग्राऊंडसाठी. हे कलर कॉम्बिनेशन ब्लॅक अँड व्हाईट, ग्रीन अँड ब्लॅक आणि अंबर अँड ब्लॅक असे असतात. त्यानंतर दुसरा टाईप म्हणजे ग्रे स्केल. ग्रे स्केल हा मोनोक्रोम मॉनिटरचा एक टाईप आहे जो प्रत्येक ऑब्जेक्टचं, इमेजचं किंवा टेक्स्टचं डिस्प्ले हा सगळ्या ग्रे शेड्समध्येच करतो. यात दुसरा कोणताही कलर वापरला जात नाही. आणि तिसरा टाईप आहे कलर. हे कलर मॉनिटर्स असतात जे कोणताही कलर डिस्प्ले करण्यासाठी कॅपेबल असतात. हे मॉनिटर्स रेड, ग्रीन, ब्लू म्हणजेच RGB या बेसिक कलर्सचा वापर करतात आणि म्हणूनच या मॉनिटर्सला RGB मॉनिटर्स असंही म्हणतात. हे मॉनिटर्स बरेच पॉप्युलरही आहेत. तर आपण बघितलं की कलरने मॉनिटरचं कशा प्रकारे क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्याचे तीन टाईप्स होते, मोनोक्रोम, ग्रे स्केल आणि कलर. त्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन आपण बघूया, ते आहे स्क्रीन साइज. डिस्प्ले डिव्हायसेसची साइज ही डायगोनली मेजर केली जाते, म्हणजेच अपोजिट कॉर्नर्स मधली जी लेंथ असते त्यावरून डिस्प्ले डिव्हायसेसची साइज मेजर करतात. ज्याप्रमाणे आपल्याला मॉनिटर यूज करायचा असेल त्याप्रमाणे त्याच्या वेगवेगळ्या साइजेस आपल्याला अवेलेबल असतात. त्या साइजेस म्हणजे 17 इंचेस पासून 24 इंचेस पर्यंत असतात. स्क्रीन साइज हे जे क्लासिफिकेशन आहे याला आपण पुढेही अजून क्लासिफाय करू शकतो, ते म्हणजे फुल पेज मॉनिटर्स, पोर्ट्रेट मॉनिटर्स आणि लँडस्केप मॉनिटर्स. फुल पेज मॉनिटर्स म्हणजे या मॉनिटर्सची साइज ही 16 इंचेस पासून पुढे अवेलेबल असते आणि पोर्ट्रेट मॉनिटर्स म्हणजे या मॉनिटर्सची हाईट ही त्यांच्या विड्थपेक्षा जास्त असते. आणि जो पोर्ट्रेट व्ह्यू असतो त्यासाठी पोर्ट्रेट मॉनिटर्सचा वापर केला जातो. त्यानंतर लँडस्केप मॉनिटर्स म्हणजे या मॉनिटर्सची विड्थ ही हाईटपेक्षा जास्त असते आणि हे मॉनिटर्स लँडस्केप व्ह्यूसाठी वापरले जातात. लँडस्केप मॉनिटर्सवर एका वेळी दोन पेजेसही डिस्प्ले होऊ शकतात. तर अशा प्रकारे हे क्लासिफिकेशन होतं स्क्रीन साइज यावरून. पुढचं क्लासिफिकेशन आपण बघूया, ते आहे बेस्ड ऑन रिझोल्युशन ऑफ स्क्रीन. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मॉनिटरवर जोही डिस्प्ले असतो तो पिक्सेल्समुळेच होतो. जर हे पिक्सेल्स खूप जवळजवळ म्हणजेच टाईटली पॅक्ड असतील तर इमेज ही शार्पर आणि क्लिअरर असते. रिझोल्युशन हे इंडिकेट करतं की पर इंच मध्ये किती नंबर ऑफ पिक्सेल्स आहेत आणि किती पिक्सेल्स एका इंचमध्ये आहेत यावरून काही व्हिडिओ डिस्प्लेज असतात. पहिला म्हणजे EGA म्हणजेच एनहान्स ग्राफिक्स अडॅप्टर. या डिस्प्लेचं रिझोल्युशन असतं 640x350 पिक्सेल्स. पुढचा डिस्प्ले आहे VGA म्हणजे व्हिडिओ ग्राफिक्स अॅरे आणि याचं रिझोल्युशन असतं 640x480 पिक्सेल्स. आणि त्यानंतरचा डिस्प्ले आहे SVGA म्हणजे सुपर व्हिडिओ ग्राफिक्स अॅरे आणि ह्याचं रिझोल्युशन असतं 1024x768 पिक्सेल्स. आणि हे रिझोल्युशन सगळ्यात हायेस्ट रिझोल्युशन असतं जे आपण आजकाल वापरतो आहोत. या रिझोल्युशनची क्वालिटी इतर रिझोल्यूशन्सपेक्षा बेटर असते. पुढचं क्लासिफिकेशन आहे टाइप्स ऑफ सिग्नल्स. मॉनिटरमध्ये दोन टाइप्सचे सिग्नल्स असतात, डिजिटल आणि अॅनालॉग. तर आपण पहिला सिग्नल बघूया, तो म्हणजे डिजिटल. सीआरटी मॉनिटर्स डिजिटल सिग्नल्सचा वापर करतात आणि जो अॅनालॉग सिग्नल आहे तो जवळपास सगळ्या मॉडर्न मॉनिटर्समध्ये अॅनालॉग सिग्नल वापरला जातो. तर हे होतं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन टाइप्स ऑफ सिग्नल्स. हे आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ मॉनिटर्स. ते क्लासिफिकेशन केलेलं होतं स्क्रीनच्या साईजने किंवा कलरने आणि रिझोल्यूशन, टाइप्स ऑफ सिग्नल्स यावरून. तर आतापर्यंत आपण मॉनिटर या आउटपुट डिव्हाइसची माहिती करून घेतली. यात आपण बघितलं की मॉनिटर हा एक हार्डवेअर आउटपुट डिव्हाइस आहे ज्यावर आपण आउटपुट डिस्प्ले करू शकतो, जे इनटँजिबल असतं. त्याचे दोन मेन टाइप्सही बघितले, सीआरटी आणि फ्लॅट पॅनल डिस्प्ले. आणि मॉनिटरचं क्लासिफिकेशनही आपण बघितलेलं आहे. तर हे होतं मॉनिटर या आउटपुट डिव्हाइस बद्दल. पुढचा आउटपुट डिव्हाइस आहे साऊंड कार्ड. साऊंड कार्ड्सलाच साऊंड बोर्ड किंवा ऑडिओ कार्ड असंही म्हणतात. साऊंड कार्ड्स हे एक्सपान्शन कार्ड म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बोर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक कार्ड जे एक्सपान्शन स्लॉट्समध्ये ऍड करतात आणि यामुळे कम्प्युटरमध्ये एक नवीन ॲबिलिटी ऍड होते. आणि ती ॲबिलिटी म्हणजे एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला कनेक्ट करता येतो नेटवर्क केबल्सचा वापर करून. हे आपण करू शकतो ते एक्सपान्शन कार्डचा वापर करून. साऊंड कार्ड्स हे इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे आपण एक हार्डवेअर कंबाईन करू शकतो दुसऱ्या हार्डवेअर बरोबर. याचं एक्झाम्पल म्हणजे एकाच मदरबोर्डवर इंटिग्रेटेड नेटवर्क कार्ड्स, व्हिडिओ कार्ड्स किंवा साऊंड कार्ड्स कनेक्ट केलेले असतात. आणि हे साऊंड कार्ड्स म्हणजे एक्सपान्शन कार्ड आणि इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करून साऊंड कार्ड्स कम्प्युटरला एक ॲबिलिटी प्रोव्हाइड करतात आणि ती ॲबिलिटी म्हणजे साऊंड प्रोड्यूस करण्याची असते. हा साऊंड युजर्स ऐकू शकतात स्पीकर्स किंवा हेडफोन्सचा वापर करून. कम्प्युटरचं साऊंड कार्ड हे पेरिफेरल डिव्हाइस म्हणून कन्सिडर केलं जातं. आजच्या प्रत्येक कम्प्युटरमध्ये साऊंड कार्ड्स हे एक्सपान्शन स्लॉट्स किंवा मदरबोर्डवर अवेलेबल असतात. स्लाइड नंबर 11 वर साऊंड कार्डची इमेज दिलेली आहे. या एक्सपान्शन स्लॉटमध्ये कनेक्ट केलेले साऊंड कार्ड कसे दिसतात हे आपण बघू शकतो स्लाइड नंबर 11 वर. आता आपण या साऊंड कार्ड्सचे कनेक्शन्स कसे असतात हे बघूया. यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 12 वर. आणि हा साऊंड कार्डचा बॅक व्ह्यू आहे. यात आपण बघू शकतो आहे की साऊंड कार्ड्स वरचे असोसिएटेड कलर्स आणि त्याचे कनेक्टर सिम्बॉल्स. प्रत्येक कनेक्शनसाठी जे सिम्बॉल्स दाखवलेले आहेत आणि त्याच्या रिलेटेड कलर्सही दिलेले आहेत. पहिलं कनेक्टर जे आहे ते त्याला म्हणतात डिजिटल आउट. या कनेक्टरचा कलर व्हाईट किंवा येल्लो ही असू शकतो. हा वर्ड म्हणजे डिजिटल किंवा डिजिटल आउट यूज केला जातो सराउंडेड साऊंड्स किंवा लाऊड स्पीकर्स बरोबर. पुढचा कनेक्टर आहे साऊंड इन और लाईन इन. या कनेक्टरचा कलर असतो ब्ल्यू. त्या कनेक्टर शेजारी आपण एक सिम्बॉल बघू शकतो आहे, ज्यात एक आरो वेव्स मध्ये आतल्या डायरेक्शनने पॉइंट करतो आहे. याचाच अर्थ होतो की जे एक्सटर्नल ऑडिओ सोर्सेस असतात त्यांच्यासाठी हे कनेक्शन वापरलं जातं. मग एक्सटर्नल ऑडिओ सोर्सेस म्हणजे कोणते? तर टेप रेकॉर्डर, रेकॉर्ड प्लेयर आणि सीडी प्लेयर्स. पुढचा कनेक्टर आहे मायक्रोफोन किंवा माइक. या कनेक्टरचा कलर असतो पिंक. या कनेक्टर मध्ये आपण मायक्रोफोन्स आणि माइक्स कनेक्ट करू शकतो. त्यानंतरचा कनेक्टर आहे त्याला म्हणतात साउंड आउट किंवा लाईन आउट, ज्याचा कलर आहे ग्रीन. आणि याचा कनेक्टर सिम्बॉल आहे वेव्स मधून एरो बाहेरच्या साईडला पॉइंट करतो आहे. हे प्रायमरी कनेक्शन असतं आपल्या हेडफोन्सचं आणि स्पीकर्सचं. या साऊंड कार्डला अजून दुसरं जे कनेक्टर असतं ते ब्लॅक कलरचं असतं आणि तिसरं जे कनेक्टर असतं त्याचा कलर ऑरेंज असतो. पुढचा कनेक्टर आहे फायर वायर. यासाठी कलर स्पेसिफाय केलेला नसतो आणि हे फायर वायर्स काही हाय क्वालिटी साऊंड कार्ड्स बरोबरच वापरले जातात. त्यानंतरचा कनेक्टर आहे मिडी किंवा जॉयस्टिक साठी. खाली जो सगळ्यात मोठा कनेक्टर दिसतो आहे येल्लो कलरचा 15 पिन्सचा, त्याला म्हणतात मिडी किंवा जॉयस्टिक कनेक्टर. आधीचे जे साऊंड कार्ड्स होते त्यांच्या बरोबर हे कनेक्टर वापरले जायचे मिडी कीबोर्ड्स आणि जॉयस्टिक्स कनेक्ट करण्यासाठी. तर हे आपण बघितलं साऊंड कार्ड या आउटपुट डिव्हाइस बद्दलची माहिती. पुढचा आउटपुट डिव्हाइस आपण बघणार आहोत जो आहे व्हिडिओ कार्ड्स. व्हिडिओ कार्ड्सलाच डिस्प्ले अडॅप्टर, ग्राफिक्स कार्ड्स, व्हिडिओ अडॅप्टर, व्हिडिओ बोर्ड, व्हिडिओ कंट्रोलर, व्हिडिओ कार्ड्स असंही म्हणतात. हे व्हिडिओ कार्ड्स इंटरनल सर्किट्स असतात. इंटरनल म्हणजे जे डिव्हायसेस कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेले असतात त्यांना म्हणतात इंटरनल डिव्हायसेस. तर हे इंटरनल व्हिडिओ कार्ड्स डिस्प्ले डिव्हाइसला अलाव करतात की कम्प्युटरवरच्या ज्याही इमेजेस आहेत त्या डिस्प्ले डिव्हायसेसवर डिस्प्ले करण्यासाठी ते परमिशन देतात, ते अलाव करतात. सध्याचे व्हिडिओ कार्ड्स हे कनेक्ट केलेले असतात मदरबोर्डवरच्या AGP किंवा PCI स्लॉट्समध्ये. स्लाइड नंबर 14 वर डायग्राम दिलेली आहे व्हिडिओ कार्डची. या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो की या व्हिडिओ कार्डला तीन कनेक्शन्स आहेत. पहिलं आहे स्टँडर्ड VGA कनेक्टर, दुसरं S व्हिडिओ कनेक्टर आणि तिसरं DVI कनेक्टर. या तीनही कनेक्टरची आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. पहिला कनेक्टर आहे स्टँडर्ड VGA कनेक्टर. VGA म्हणजे व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे. हा पॉप्युलर डिस्प्ले स्टँडर्ड आहे जो IBM ने 1987 मध्ये इंट्रोड्यूस केला होता. VGA रिझोल्यूशन 640x480 एवढं असतं आणि हे VGA 16 कलर्स ऍट अ टाइम डिस्प्ले करतात. पण जर आपण 640x480 हे रिझोल्यूशन 320/200 एवढं कमी केलं तर 256 कलर्स डिस्प्ले होतात. आता VGA हे रिप्लेस केलेले आहेत SVGA ने. पुढचं कनेक्टर बघूया आपण, जे आहे S व्हिडिओ. यालाच YC व्हिडिओ असंही म्हणतात. आणि S व्हिडिओ म्हणजे सुपर व्हिडिओ चा शॉर्ट फॉर्म आहे. S व्हिडिओ हे राउंड कनेक्टर इंटरफेस असतं. आणि हा इंटरफेस आणि केबल व्हिडिओ ल्युमिनन्स आणि क्रोमिनन्स हे सिग्नल्स सेपरेटली ट्रान्समिट करतात. आणि हे सिग्नल्स जेव्हा TV किंवा दुसरे जे डिस्प्ले डिव्हायसेस असतात ते जेव्हा हे सिग्नल्स रिसीव करतात त्यावेळेस ते बेटर पिक्चर जनरेट करत असतात. पुढचा कनेक्टर आहे DVI कनेक्टर. DVI कनेक्टर म्हणजेच डिजिटल व्हिज्युअल इंटरफेस. हे जे डिजिटल कनेक्शन यूज केले जातात ते कम्प्युटरला डिव्हायसेसशी कनेक्ट करण्यासाठी. आणि ते डिव्हायसेस म्हणजे TV, प्रोजेक्टर इत्यादी. आपण आता जे तीन कनेक्टर्स बघितले, VGA कनेक्टर, S व्हिडिओ आणि DVI कनेक्टर, यासाठी जी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 15 वर, तर आपण व्हिडिओ कार्ड्स बद्दलची माहिती इतक्यातच बघितली आहे. आणि जी तुम्हाला कळलीही असेल, हो ना? तर आता आपण बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये आपण कोणते टॉपिक्स कव्हर केले होते. सगळ्यात आधी आपण बघितलं आउटपुट डिव्हायसेस म्हणजे काय, ज्याचे दोन टाइप्स होते, सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी. त्यानंतर आपण मॉनिटर या आउटपुट डिव्हाइस बद्दलची माहिती बघितली. त्यानंतर आपण बघितलं साऊंड कार्ड्स आणि व्हिडिओ कार्ड्स या दोन आउटपुट डिव्हाइसची माहिती. तर हे होतं आउटपुट डिव्हाइस बद्दल. थँक्यू.